नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. जलव्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वतता याबाबत जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी केंद्र शासनातर्फे आजपासून 15 दिवसांचा जल उत्सव साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय जलजीवन मिशन, पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि जलशक्ती मंत्रालयाच्या सहकार्यानं ही मोहीम राबवण्यात येत आहे. 20 राज्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत जलस्रोतांचं संवर्धन आणि संरक्षण यासाठी नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पाण्याचा वापर आणि पाणी व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतलं जाणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भाजपनं राज्यभरातील आपल्या 40 पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचं पक्षानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे भाजपचे पदाधिकारी दिलीप भोईर यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरुद्ध त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं भाजप खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील 5 नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्यानं निलंबनाची कारवाई केली. यात माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत गुगुल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर इथं स्वीप अंतर्गत तृतीय पंथी मतदारांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली आणि मतदानासाठी स्वाक्षरी मोहीम तसंच सेल्फी काढून या उपक्रमात सहभाग नोंदवला. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधिज्ञ अनंतराव जगतकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वासाठी वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा करूनही उमेदवारी न मिळाल्यानं पक्षाचा राजीनामा देत असल्याचं जगतकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. धाराशिव तालुक्यातल्या तेर इथल्या श्री संत गोरोबा काका कुंभार यांची पालखी काल कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी यांनी या पालखीचं धाराशिव शहरात स्वागत केलं. परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांच्या हस्ते जिल्हा परिषद परिसरात काल वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हा परिषद परिसर सुशोभीकरण करण्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीनं हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरात करंज, गुलमोहर, अशोक, जांभूळ, कदंब अशा विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यातील 4 मतदारसंघांची सन 1985 ते 2019 या वर्षातील पूर्वपीठिका माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचं प्रकाशन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते काल झालं. या पुस्तिकेत जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकांची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात मतदान जनजागृतीसाठी काल सायकल रॅली काढण्यात आली. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा उच्चांकी मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केलं. या रॅलीत 150 सायकलस्वार सहभागी झाले होते. मतदारांनी यावेळी मतदान करण्याची शपथ घेतली. संभाजी ब्रिगेड पक्षाद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत 2 उमेदवारांसह राज्यात 25 उमेदवार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुहास राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातल्या वार्ताहर परिषदेत दिली. पक्षाद्वारे मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड, जालना, बीड, धाराशिव, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, नाशिक आणि सांगली जिल्ह्यातून उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात काल पोलिसांनी कारवाई करत 15,000 रुपयांचे प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त केले. सुरत इथून खासगी वाहनाद्वारे अंमली पदार्थ आणले जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात नशेच्या गोळ्या तसंच औषधं आणि शस्त्रांचा समावेश आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त काल अखिल महाराष्ट्र विद्यामंदिर समितीच्या वतीनं दिलं जाणारं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आलं. सांगली इथं विष्णुदास भावे नाट्यगृहात 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. गौरव पदक 25,000 रुपये, शाल आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.